सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आपण तीन मुलींसोबत बोलतो आहोत. श्रेया आहे आपल्या सोबत, सुखदा आहे, निखिला आहे आणि या तिघीही जणी स्वतःची कामं सांभाळून रस्त्यावरच्या जनावरांसाठी, कुत्र्यांसाठी एक फार सुंदर मोठं काम करतायत. यु नो, लोकांना एक फार सुंदर सजेशन त्यांनी दिलंय, सर ऐका नाशिक, हे आपल्या सगळ्यांसाठी प्रचंड महत्वाचं
आहे. अनकंडिशनल लव ते फक्त एक कुत्र्यापासूनच भेटेल. म्हणजे ह्युमन्स आम्ही खूप सेल्फिश असतो. मम्मी मला काय म्हणते, मी जर घरातून बाहेर गेली तुला न सांगता आणि 6 तासानंतर घरी आली, तिच्याकडे येणार खूप खुश होणार ती की मम्मी, मी मम्मीला बघितलं. पण माझ्या आईला ओरडणार की तू कुठे गेली न सांगता.
ओके.
पण हे कुत्र्यांचं असं नसतं, ते विचारत पण नाही काय करता तुम्ही लाईफ मध्ये, फक्त थोडा वेळ द्या त्यांना.
बरोबर.
बेसिकली त्यांचं लाईफ हे आपल्या लाईफच्या अराउंडच रिव्हॉल्विंग असतं. त्यांना आपल्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाहीये. म्हणजे आपण एखादा कुत्र घरी आठवतो त्या कुत्र्याचं विश्व आपण होऊन जातो. त्याला आपल्याशिवाय बाकीचे लोक माहिती नसतात. जे आपण त्याला बाहेर, म्हणजे त्याचं सगळं विश्व आपणच होऊन जातो. आणि आपल्याला बाकीचे उद्योग बरेच असतात. आपण बाहेर ऑफिसमध्ये जाणार, हे करणार, ते करणार, तसं कुत्र्याला काही नाही. त्यामुळे कुत्रं जर आणायचं असेल तर हे सगळं लोकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे की ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याला खूप वेळ द्यावा लागतो. इन्व्हेस्टमेंट खूप आहे, टाइमची इन्व्हेस्टमेंट खूप आहे त्याच्यात.
अँड रिटर्न्स अनकंडिशनल खूप जास्त.
डेफिनेटली. आणि पीस ऑफ माइंड. तुम्ही खरंच सरते शेवटी तुम्ही सगळेजणी इकडे आलात तुमच्या वेळात वेळ काढून आणि तुम्ही जे काम करताय अत्यंत ग्रेट काम आहे. आमच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला सलाम आहे. हे काम असंच करत राहा. तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी रेड एफ एम आमचा शो तुम्हाला जेव्हा लागेल, तुम्हाला जी लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. थँक्यू सो मच.
आम्हाला इथे बोलवलं आणि आमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली याच्याबद्दल.
क्या बात आहे. कुत्रा सो नेहमी भाव भाव करतो आणि तुम्ही हा जो बंधू भाव टिकवून ठेवलेला आहे. ग्रेट. थँक्यू सो मच. आमच्या इकडे एक पद्धत आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीच्या शेवटाला बजाते रहो असं म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल. सो आप कुत्तों के स्टरलायझेशन करके उनकी बिमारियों की बजाते हो. किती जमवून आणावी लागतात ना वाक्य एक काहीतरी फ्लो मध्ये, म्हणून ही लोक पगार देत आहेत. सो एक बार हो जाए. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम.
बजाते रहो.
व्हेरी गुड.